नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण 904 उमेदवारांसाठी उद्या लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यात मतदान होणार. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मतीर्थ शताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ. नागपुरात अनेक अभिवादनपर कार्यक्रम. नागपूरच्या अंबाझरी बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग रात्री उशिरापर्यंत नियंत्रणात. आणि विदर्भात वर्धा नागपूर आणि चंद्रपूर इथं उद्या उष्णतेच्या लाटेसह वादळी पर्जन्यमान राहण्याचा हवामान खात्याचा इशारा. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये पंजाब मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी 13, पश्चिम बंगाल 9, बिहार 8, ओडिशा 6, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3 तर चंदीगडमधल्या एका जागेचा समावेश आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होईल. आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील 4 जून रोजी तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 2 जून रोजी होणार आहे. या टप्प्यात मुख्य उमेदवारांमध्ये पंतप्रधान आणि भाजप नेते नरेंद्र मोदी, भाजप नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्यासह एकूण 90 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. आचारसंहिता शिथिल होण्याच्या शक्यतेसंदर्भातल्या काही बातम्या माध्यमांवरून प्रसारित होत होत्या त्या पार्श्वभूमीवर आयोगानं ही बाब स्पष्ट केली. अत्यंत तातडीच्या असलेल्या प्रकरणांना आचारसंहितेत सूट देण्यासंदर्भात निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीनं शिफारस केलेल्या 59 प्रस्तावांवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आतापर्यंत निर्णय दिला असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान विधान परिषदेच्या 4 जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि कोकण विभागात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे निकष घटनेत कुठेही नमूद केलेले नाही. सरकार आणि कार्यकारिणी पदोन्नतीचे निकष ठरवण्यास स्वतंत्र आहेत, त्यामुळे पदोन्नती हा कर्मचाऱ्याचा अधिकार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे बी पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं आपल्या निकालात म्हटलं आहे की भारतातील कोणताही सरकारी कर्मचारी पदोन्नतीला त्याचा अधिकार मानू शकत नाही, कारण त्यासाठी संविधानात कोणतेही निकष दिलेले नाहीत. नोकरीचे स्वरूप आणि उमेदवाराचे अपेक्षित काम यावर अवलंबून पदोन्नतीच्या पदांवर रिक्त जागा भरण्याची पद्धत कायदेमंडळ किंवा कार्यकारिणी ठरवू शकते असं न्यायालयानं सांगितलं. तसंच पदोन्नतीसाठी स्वीकारलेले धोरण सर्वोत्तम उमेदवारांच्या निवडीसाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी न्यायपालिका या प्रकरणाचे पुनरावलोकन करू शकत नाही. गुजरातमधील जिल्हा न्यायाधीशांच्या निवडीवरून सुरू असलेल्या वादांवर निकाल देताना खंडपीठानं या गोष्टी नोंदवल्या आहेत. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावं आणि सर्व यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल अधिकारी वर्गासह पालखी तळांची आणि पालखी मार्गांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. आषाढी एकादशी सोहळा येत्या 17 जुलै रोजी साजरा होणार आहे. मलेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ आणि सहकार्याचे असून येत्या 3 वर्षात उभय देशांमधील व्यापार 20 अब्ज डॉलरवरून 25 अब्ज डॉलर इतका वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात मलेशिया भारताशी पर्यटन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि पाम लागवड या क्षेत्रात सहकार्य वाढविणार असून यादृष्टीनं महाराष्ट्र हे राज्य मलेशियाकरता सर्वात महत्वाचं असेल असं प्रतिपादन मलेशियाचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त दातो मुझफ्फर शाह मुस्तफा यांनी मुंबई इथं केलं. गुंतवणूक, व्यापार आणि पर्यटन विषयक मलेशियाच्या शिष्टमंडळासह त्यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई इथं भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. प्रशासकीय कौशल्यासाठी आजही ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे। यानिमित्त राज्यात सर्वत्र अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी समाज माध्यमांवरून अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केलं आहे। मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज नागपूर महानगरपालिका, नागपूर महावितरण, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय तसंच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इथं अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। हुडकेश्वर रोडवरील अहिल्या मंदिर येथे असलेल्या त्यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीचे सचिव महादेवराव पातोंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। धनगर समाजातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अहिल्या मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्यनगर हुडकेश्वर रोड नागपूर इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। ही रॅली अहिल्यादेवी मंदिर ते माळगीनगर चौक दरम्यान काढण्यात आली। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। काल रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास हिंगणा परिक्षेत्रातील अंबाझरी बायोडायव्हर्सिटी पार्क इथं अचानक आग लागली। ऑटोमिक एनर्जी डेपो आणि आंबेडकर नगरच्या पाठीमागच्या भागात साधारण 3 ते 4 हेक्टर गवताळ परिसरात ही आग पसरली होती। वनपरिक्षेत्र, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीनं रात्री 3 वाजता ही आग विझवण्यात आल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी रीना राठोड यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं। सततच्या वाढलेल्या तापमानामुळे किंवा इतर कारणांनी ही आग लागली असण्याची शक्यता असून आगीचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मटकाझरी तलावात मौज मस्ती करायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे। पोहायला गेले असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। यात एका 12 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे। मृत्यूमुखी पडलेले तरुण नागपुरातील भरतवाडा आणि वाठोडा परिसरातील रहिवासी आहेत। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहेत। या परीक्षेसाठी 31 मे पासून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन करता येणार असून 11 जून ही अंतिम मुदत असणार आहे असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाच्या सहाय्यक सचिव कल्पना लांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे। www.mahaehssc.board.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच ही आवेदनपत्र भरता येणार आहे। सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचं पालन करून कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहेत। विदर्भात वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर इथं उद्या उष्णतेच्या लाटेसह वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। दरम्यान आज देखील नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर इथं उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता। येत्या 3 जूनपर्यंत विदर्भात वादळी पर्जन्यमान राहू शकतं। उद्या आणि परवा पूर्व विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात तर 3 जून रोजी संपूर्ण विदर्भात विजा, वादळ, हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा अशा एकूणच वादळी पर्जन्यमानाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। गेल्या 24 तासात चंद्रपूर इथं सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याशिवाय वर्धा, भंडारा, गडचिरोली या ठिकाणी देखील तापमान 45 अंशांच्या घरात आहे। अमरावती आणि गोंदिया इथं तापमान 44 अंशांच्या घरात असून यवतमाळ आणि वाशिम इथं तापमान 42 ते 43 अंश आहे तर बुलढाणा इथं 39 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं। नागपुरात गेल्या 24 तासात 44.6 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। वाढलेल्या तापमानाचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। दर अर्ध्या तासाने पाणी पिणे, घराबाहेर पडताना छत्री, टोपी, पांढरा शेला अथवा दुपट्ट्याचा वापर करणे, हलके पातळ आणि सच्छिद्र सुती खादी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरणे यासह अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, चक्कर येणे आदी उन्हाचा चटका बसण्याची चिन्ह ओळखून नागरिकांनी उपाय योजना करावी असं सांगण्यात आलं आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर पूर्व इथं दुचाकी वाहनांच्या MH49CH ही नोंदणी क्रमांकाची मालिका संपत असल्यानं दुचाकी वाहनांसाठी MH49CJ अशी नवीन मालिका दिनांक 3 जून रोजी सुरू करण्यात येणार आहे। ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावायचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, फोटो, ओळखपत्र, पॅन कार्ड आणि पसंतीचा नोंदणी क्रमांकासाठीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर पूर्व यांच्या नावाने काढलेला राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासहित कार्यालयात स्वतः 3 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच या कालावधीत सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण 904 उमेदवारांसाठी उद्या लोकसभा निवडणुकीचं 7व्या आणि अंतिम टप्प्यात होणार मतदान. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ. नागपुरात अनेक अभिवादनपर कार्यक्रम. नागपूरच्या अंबाझरी बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग रात्री उशिरापर्यंत नियंत्रणात. आणि विदर्भात वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर इथं उद्या उष्णतेच्या लाटेसह वादळी पर्जन्यमान राहण्याचा हवामान खात्याचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.